चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. शुक्रवारी रमन राघवन 2.0 नावाचा सिनेमा रिलीज झाला, ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर आपली अमृता सुभाष, त्या निमित्ताने आम्ही शुक्रवारी बोललो.
आणि अरे, ह्या सिनेमाचं तुला विशेष मला सांगायचं म्हणजे ह्या सिनेमामुळे मी कानला जाऊ शकले. म्हणजे कान म्हणजे अरे आमच्या सिनेमातल्या लोकांची पंढरीच ना रे बाबा. म्हणजे पंढरपूरला जाऊन जसे वारकऱ्यांना जो आनंद मिळत असेल तो आमच्या क्षेत्रातल्या लोकांना कानला, म्हणजे माझ्या क्षेत्रातले काही लोक म्हणाले नारळ फोडून ये बाबा आपला तिकडे. सो ती एक खूप अप्रतिम संधी मला नवाजुद्दीन आणि अनुराग बरोबर कानला जायची मिळाली कान फेस्टिवलला.
क्या बात वंडरफुल.
ते खरंच अपरूपाची गोष्ट होती माझ्यासाठी.
रमन राघव 2.0 इन थिएटर्स टुडे म्हणजे 24 जून 2016. अमृता सुभाष त्यामध्ये आहे, मस्ट नॉट मिस दिस वन. अमृता, थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द रिलीज.
थँक्यू. आणि सप्रेम माझी विनंती आहे, सप्रेम हे त्यातलं टॅग आहे, तो सप्रेम तुम्ही सगळ्यांनी घाबरून घ्यायला त्या सिनेमाला नक्की जा असं मी म्हणेन. थँक्यू सो मच.
मी आहे संग्राम, कमिंग अप इन जस्ट अ बिट सुपर हिट गाणं आणि त्याच्यानंतर रेड एफ एम वाला कबीर. या पोरायचं करायचं काय, याचा काय निकाल काढायचा हे आपल्याला ठरवायचंय. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बाय, जाते रहो.